ही नितांत सुंदर जीवनगाथा म्हणजे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली उत्कृष्ट काव्यमय आदरांजली होय. डॉक्टर बाबासाहेबांच्या स्फूर्तीदायक आणि क्रांतिकारी चरित्रातील दैदिप्यमान पैलूंचे प्रभावी दर्शन यात शाहिराने घडविले आहे. हे काव्यमय चरित्र डॉक्टर बाबासाहेबांचे लिखाण व इतर साहित्यावर आधारित असून वर्णन केलेले प्रसंग मुळाभर हुकूम आहेत. या सुंदर पोवाड्याचे लेखक आहेत शाहीर प्रभाकर जामखेडकर आणि गायक आहेत शाहीर प्रभाकर जामखेडकर आणि मंडळी.